अमाल अर्थात इंडियन कॅसिया, लॉरेसी कुलातील एक सदापर्णी वृक्ष. याचे शास्त्रीय नाव सिनामोमम तमाला आहे. भारतीय मसाल्यांमध्ये तमालपत्र, तेजपात म्हणून या वनस्पतीची पाने वापरली जातात. हा मूळचा भारतातील वृक्ष असून हिमालयात समुद्रसपाटीपासून 900 ते 2400 मीटर उंचीपर्यंत आढळून येतो. कापूर, दालचिनी या वनस्पतीही लॉरेसी कुलात येतात. भारतात हिमालयाच्या पायथ्याशी आणि मेघालयातील खासी टेकड्या, जयंतिया टेकड्या इत्यादी भागात हा लागवडीखाली आहे. तमाल वृक्ष सुमारे 8 ते 9 मीटर उंच वाढतो. खोडाचा परीघ सुमारे 1.5 मीटर पर्यंत वाढत असून साल पातळ, तपकिरी आणि सुरकुतलेली असते. पाने साधी, समोरासमोर किंवा एकाड एक, 5 ते 7 सेंटीमीटर लांब, आयताकार किंवा भाल्यासारखी, निमुळत्या टोकाची, जाड व केसळ असून त्यात देठापासून टोकाकडे गेलेल्या 3 शिरा असतात. या पानांनाच तमालपत्र म्हणतात. फुले पांढरी, लहान, असंख्य व एकलिंगी असून एकाच झाडावर असतात. ती कक्षस्थ किंवा अग्रस्थ असून विरल सूक्ष्म रोमील स्तबकात येतात. मृदुफळ अंडाकृती, मांसल, आठळीयुक्त, काळे आणि परदल नलिकेने वेढलेले असते. तमाल वृक्षाच्या खोडाच्या सालीपासून मिळणारे सुगंधित तेल साबणात वापरतात. पाने सुगंधित असून ते मसाल्यात वापरतात. सालीतील तेलात 70 ते 85% सिनॅमिक आल्डिहाइड असते. पानातील तेलात सुमारे 78% युजेनॉल असते. सालीचे पूड मज्जाविकार आणि हृदयविकार यावर उपयुक्त असते. पाने उत्तेजक व कृमिनाशक म्हणून ओळखली जातात. काश्मीरमध्ये तमालची हिरवी पाने नागवेलीच्या पानांप्रमाणे खाल्ली जातात. पुलाव, बिर्याणी यासारख्या अन्नपदार्थांना चव आणि गंध येण्यासाठी तमालपत्रे वापरतात. ही नोंद किशोर कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे.